2000 FM, the many voices of multicultural Australia. Stand by for the next program. Broadcasting in Marathi.
आकाशवाणी सिडनीच्या 98.5 मेगाहर्ट्स FM रेडिओ 2000 या केंद्रावरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात मी प्राजक्ता अभ्यंकर आपल्या सर्वांचे स्वागत करते. आज आहे मंगळवार दिनांक 30 नोव्हेंबर 2021. म्हणजे चांद्र पंचांगानुसार कार्तिक कृष्ण एकादशी अर्थात उत्पत्ती एकादशी. आजच्या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक आहेत सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धिक कन्व्हेन्सिंग.
कोणीतरी अशी पटापट गंमत आम्हा सांगेल का या टाकी खाली दडलंय का या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्ड मधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणी मागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588 आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 किलोवॅटची सोलर सिस्टीम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीमवर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
आपलीच माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत. नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
सर्व प्रायोजकांचे त्यांच्या आर्थिक सहाय्याबद्दल मनपूर्वक आभार. हा कार्यक्रम आपण आकाशवाणी सिडनीच्या ॲपद्वारे कधीही ऐकू शकता. आकाशवाणी सिडनीचे ॲप आपण आपल्या स्मार्ट डिव्हाइसवर गुगल प्ले स्टोअर किंवा ॲपल स्टोअरमधून डाउनलोड करू शकता. आमचे ॲप जरूर डाउनलोड करा आणि ॲप तसेच आजच्या कार्यक्रमाबद्दलच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत सिडनीहून प्रसारित होणारे वृत्तविशेष, काही गाणी आणि आजचा मुख्य कार्यक्रम शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना मानाचा मुजरा. कार्यक्रमाची सुरुवात करूया स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या, पंडित हृदयनाथ मंगेशकरांनी संगीतबद्ध केलेल्या आणि भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गीताने. त्यापाठोपाठ ऐकूयात वृत्तविशेष.
तम तेजा हे हिंदू तपस्या
आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपल्यासाठी सादर होणार आहे ठळक घडामोडींचा आढावा आणि काही रंजक माहिती. सुरुवात करूया बातम्यांपासून. कोविडचं शांत होत असलेलं वादळ ओमिक्रॉन या नव्या प्रकारच्या विषाणूमुळे पुन्हा डोकं वर काढतंय की काय अशी भीती निर्माण होत आहे. राज्यात सिडनीमध्ये परदेशातून आगमन झालेल्या प्रवाशांमध्ये ओमिक्रॉन कोविड विषाणूचे 2 रुग्ण सापडल्याने पुन्हा चिंतेचे वातावरण निर्माण झाले. दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या 2 रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. या व्यतिरिक्त नुकतेच अजून 2 रुग्ण न्यू साऊथ वेल्समध्ये तर 1 रुग्ण नॉर्दर्न टेरिटरीमध्ये मिळाल्याने आंतरराष्ट्रीय सीमा खुल्या करण्याच्या निर्णयाबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे. दक्षिण आफ्रिका आणि जगाच्या इतर भागात जिथे या नव्या प्रकारच्या विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे तेथून येणाऱ्या प्रवाशांसाठी 14 दिवसांचे विलगीकरण सक्तीचे केले गेले आहे. सध्या या ओमिक्रॉन प्रजातीमुळे होणाऱ्या संसर्गाबद्दल निश्चित माहिती हाती नसल्याने संभ्रम अजून वाढला आहे. नव्या विषाणूमुळे होणारे नुकसान आणि त्याचा संसर्ग वेग याबद्दल वेगवेगळी निरीक्षणे नोंदवण्यात आली आहेत. याविषयी अधिक अभ्यास आणि संशोधन व्हायची गरज आहे. दक्षिण आफ्रिका, लेसोथो, बोट्स्वाना, झिम्बाब्वे, मोझम्बिक, नामिबिया, इस्वातिनी, मालावी आणि सीशेल्स येथे या ओमिक्रॉन विषाणूच्या संसर्गामुळे बाधित बरेच रुग्ण सापडले आहेत. युनायटेड किंगडम, जर्मनी, इटली, बेल्जियम, हाँगकाँग, इस्रायल आणि आता ऑस्ट्रेलिया इथे हे लोण पसरले आहे. राज्यात लसीकरणाचा पहिला डोस झालेल्या 16 वर्षावरील नागरिकांची टक्केवारी 95%, तर दोन्ही डोस झालेल्या नागरिकांचे प्रमाण जवळजवळ 93% इतके आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियन नागरिक किंवा रहिवासी नसलेल्या इतर प्रवाशांसाठी ऑस्ट्रेलियाच्या सीमा खुल्या करण्याच्या निर्णयास तूर्तास स्थगिती दिली गेली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विद्यार्थी आणि प्रवासी यांच्या आगमनावर प्रश्नचिन्ह लागले आहे. तसेच 17 जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेबाबतही आता निश्चिती राहिलेली नाही. स्पर्धक खेळाडूंसाठी लसीकरण सक्तीचं केल्यामुळे तशीही या स्पर्धेत जोकोविच, मेडवेडेव इत्यादी खेळाडूंच्या सहभागाबद्दल शंका होतीच. ऑस्ट्रेलियन टेनिस महासंघाचे अध्यक्ष क्रेग टिली यांनी महासंघाचे सर्व घडामोडींवर बारीक लक्ष असून शासनाबरोबर समन्वय साधून योग्य तो निर्णय घेण्यात येईल असे प्रतिपादन केले आहे. गेली 1.5 वर्ष चालू असलेल्या या महामारीने वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या तणावाचा सामना करायला लागत असून त्यावर आता तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. देशातील परिचारक म्हणजे नर्सेसनी कामाच्या ठिकाणी अतिशय कठीण आणि तणावग्रस्त परिस्थितीत काम करायला लागत असल्याचे सांगून स्वतःच्या कामाला पर्याय शोधत असल्याचे आधीच सांगितले होते. त्यानंतर आता शिक्षकांनी हीच भावना व्यक्त केली आहे. गेल्या दशकातील सगळ्यात मोठा संप शिक्षकांनी येत्या 7 डिसेंबर रोजी योजला असून त्याअंतर्गत 24 तास राज्यातील हजारो शिक्षक कामावरून सुट्टी घेतील. शिक्षकांच्या प्रश्नांची सध्याचे सरकार विशेष दखल घेत नसल्याने हे पाऊल उचलावे लागत असल्याचे प्रतिपादन न्यू साऊथवेल्स शिक्षण महासंघाचे अध्यक्ष एंजेलो गावरिलेतोस यांनी केले आहे. येत्या निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आणि कोविडमुळे नुकसान झालेल्या व्यवसायांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने $25 रकमेची प्रत्येकी 2 अशी डाईन अँड डिस्कवर व्हाउचर्स नागरिकांना दिली आहेत. खाद्य आणि मनोरंजन क्षेत्रातील बऱ्याच ठिकाणी यांचा वापर होऊ शकतो. गेल्या आठवडाभर चाललेल्या सततधार पावसाने वारातंबा धरण ओसंडून वाहू लागल्याने राज्याच्या पश्चिमेस असलेल्या पूरक्षेत्रातील नागरिकांना धोक्याचा इशारा दिला गेला. हॉक्सबरी आणि नेपियन नद्यांना पूर आल्याने नदीकाठच्या रहिवाशांना देखील सावध राहायची सूचना दिली गेली आहे. या पुरांमुळे अडकलेल्या रहिवाशांची सुटका करण्यासाठी विविध यंत्रणा गेला आठवडाभर कार्यरत होत्या. या आठवडाभर पुन्हा कमी अधिक प्रमाणात शहरात पावसाची हजेरी राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मूळ आदिवासी समाजातील कलाकार डेव्हिड दलाईतंगू यांचे वयाच्या 68व्या वर्षी निधन झाले. कलेच्या विविध क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला होता. त्यांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आकाशवाणी सिडनीच्या परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. स्वच्छमरणाविषयी मांडला गेलेला कायदा राज्याच्या लोअर हाऊस अर्थात विधानसभेमध्ये पारित झाला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र इथे थांबवते आणि आजच्या तारखेविषयी म्हणजे 30 नोव्हेंबर विषयी काही रंजक माहिती आपल्या श्रोत्यांना सांगते. ऑस्ट्रेलियाचं राष्ट्रगीत म्हणून गायलं जाणारं ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर हे गीत पहिल्यांदा सार्वजनिक सभेत गायला गेलं ते याच दिवशी 1878 साली. अँड्रू फेअरफॅक्स आणि त्याच्या बँडमधील गायक वादकांनी सिडनीतील हायलँड सोसायटी ऑफ न्यू साऊथ वेल्सच्या एका कार्यक्रमात हे सादर केलं. या गीताचं लेखन केलं होतं स्कॉटिश संगीतकार पीटर डॉट्स मॅकॉर्मिक यांनी अॅमिकस या टोपण नावाने. पहिल्या सादरीकरणानंतर लवकरच या गाण्याला लोकप्रियता मिळाली आणि याची सुधारित आवृत्ती कॉमनवेल्थ ऑफ ऑस्ट्रेलियाच्या उद्घाटन प्रसंगी 1 जानेवारी 1901 साली 10,000 गायकांनी मिळून गायली. 1907 मध्ये शासनाने या गीताबद्दल 100 पौंड बक्षिसी म्हणून दिली. या गीतामागील प्रेरणा सांगताना मॅकॉर्मिक म्हणालेत, एकदा मी एक्झिबिशन बिल्डिंगमध्ये एक संगीत सभा ऐकली. वेगवेगळ्या देशांनी वाद्यवृंदातून त्यांची राष्ट्रगीते त्यात सादर केली. सगळं छानच होतं पण मला मात्र जाणीव झाली की यात ऑस्ट्रेलियासाठी एक ओळही नाही. त्याच विचारात बसमधून घरी परतताना मला या गीताचे पहिले कडवे सुचले. मी घरी गेल्यावर ते संगीतबद्ध देखील केले. राष्ट्रगीत म्हणून ऑस्ट्रेलियाने हे स्वीकारण्याआधी इतरत्र याचा वापर झाला होता. ABC वाहिनींच्या बातम्यांआधी धून म्हणून हे गीत वाजवले जायचे. ऑस्ट्रेलियाने 9 एप्रिल 1974 साली संसदेत या गीताला राष्ट्रगीत म्हणून जाहीर केले. त्याच्या या राष्ट्रगीताच्या दर्जाबद्दल नंतर अनेक वादविवाद देखील झाले. परंतु आजही ॲडव्हान्स ऑस्ट्रेलिया फेअर अधिकृत राष्ट्रगीत म्हणून गायले जाते. याची सुरुवात 1878 साली आजच्या तारखेलाच झाली. याबरोबर या वृत्तविशेषाची इथे सांगता करते आणि आता आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळते. आपलं आयुष्य मराठ्यांच्या इतिहास संशोधन लेखन निरूपण आणि जतन यासाठी वाहिलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या कारकिर्दीचा आज आपण मागोवा घेणार आहोत, त्यांना आदरांजली वाहणार आहोत. स्वतः बाबासाहेब इतिहास संशोधकाच्या पगडीपेक्षा शिवशाहिराचा फेटा अधिक आनंदाने मिरवायचे. मराठ्यांच्या इतिहासातील इतर कालखंडांचा जरी त्यांनी अभ्यास केला असला, त्यावर लेखन केलं असलं, तरी त्यांचा जिव्हाळ्याचा विषय किंबहुना त्यांचा ध्यास होता ते छत्रपती शिवाजी महाराजांचं आयुष्य आणि कर्तृत्व त्यावरची त्यांची निष्ठा महाराजांच्या इमानी मावण्यांइतकीच अढळ होती. शिवरायांवरच्या भक्तीला अतिशय चिकाटीने केलेल्या संशोधनाची आणि ओजस्वी वाणीची जोड देऊन त्यांनी या कर्तृत्ववान जाणत्या राजाचे चरित्र आयुष्यभर कथन केले. त्यासाठी शक्य ती सर्व माध्यमे वापरली. कथा, कादंबरी, चरित्रलेखन, ललित वाङ्मय, नाटक, इतकंच काय तर राजा शिवछत्रपतीमधील बोलक्या चित्रांखालच्या त्यांच्या काव्यपंक्तीतून देखील महाराजांविषयीचा अभिमान, प्रेम, आदर ओसांडून वाहताना जाणवतं. इतिहास हा बरेचदा दृक्ष निरुपयोगी विषय असं समजणाऱ्या आपल्या समाजाचा दृष्टिकोन बदलायचं काम त्यांनी केलं. शिवछत्रपतींविषयीचं आपलं भारावलेपण त्यांनी जनमानसात रुजवलं. हा दैदिप्यमान इतिहास स्वतःची बुद्धिमत्ता, लेखन प्रतिभा आणि वाणीतलं तेज यांचं लेणं लेऊन अशा पद्धतीने लोकांसमोर आणला की वाचणाऱ्याच्या ऐकणाऱ्याच्या मनावरची मरगळ दूर होऊन त्याला स्फुरण यावं. मोरेश्वर पुरंदरे या चित्रकला शिक्षकाच्या घरी बळवंत नामक अपत्याचा जन्म झाला 29 जुलै 1922 साली. त्यांचं मूळ गाव पुणे जिल्ह्यातील सासवड. तरुणपणी ते पुण्यात स्थायिक झाले आणि भारत इतिहास संशोधक मंडळ या संस्थेत काम करू लागले. या ठिकाणीच इतिहास संशोधक गणेश हरी खरे हे बाबासाहेबांना गुरुस्थानी लाभले आणि इतिहास संशोधक म्हणून त्यांची वाटचाल सुरू झाली. पुणे विद्यापीठाच्या मराठी इतिहासाची शकावली सन 1740 ते 1761 या भारत इतिहास संशोधन मंडळात झालेल्या प्रकल्पात बाबासाहेब पुरंदरे संशोधक म्हणून सहभागी झाले. पुढे काही काळ त्यांनी प्रल्हाद केशव अत्रे अर्थात आचार्य अत्रे यांच्या वृत्तपत्रात लेखन केले. शिवाय त्यांचे भिवणे श्रीयुत माजगावकर यांच्याबरोबर ते माणूस या पाक्षिकासाठी देखील काम करीत. पण अगदी लहानपणापासूनच त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे शिवचरित्र. वयाच्या 6व्या वर्षापासून वडिलांबरोबर त्यांनी किल्ले, वाडे, महाल, मंदिरे पाहण्यास प्रारंभ केला. त्यांच्या घरी अनेक लोक येत, कीर्तनासारखे कार्यक्रम होत. बाबासाहेबांनी शिवचरित्र लिहावं ही प्रेरणा कैलासवासी वासुदेवराव कवी गुरुजींची. दरवर्षी पालखीबरोबर जाणाऱ्या वारीत बाबासाहेबांना आग्रहाचं आमंत्रण असायचं. वाटेत मुक्कामात शिवाजी महाराजांच्या गोष्टी बाबासाहेब सांगत तेव्हा कविगुरुजी त्या मन लावून ऐकायचे. हे चालू असताना एकदा त्यांनी बाबासाहेबांना हे सगळं लिहून काढण्याबद्दल सुचवलं. पुढं पुढं सतत आग्रह सुरू केला. तू माझं ऐकत नाही आहेस, मी तुझा गुरुजी आहे लक्षात ठेव, आणि गुरुजींचं न ऐकणं हे महापाप आहे, असा भावनिक दबाव आणायला सुरुवात केली. अशा भाषेत आपल्या घराण्याचे गुरुजी उपाध्याय बोलत आहेत हे ऐकून बाबासाहेब जरा गंभीरच होऊ लागले. आणि मग हो ना करता करता पुढे शिवचरित्राचा संकल्प सुटला. अर्थात काम काही साधा नव्हतंच. या इतिहासाचा साक्षीदार होण्यासाठी कधी सायकलवरून, कधी पायी, कधी रेल्वेने, कधी जलमार्गाने, कधी बैलगाडीने, असा मिळेल त्या वाहनाने लक्षावधी मैलांचा प्रवास करावा लागला. गोनी दांडेकरांनी या संदर्भात सांगितलेली एक आठवण आहे. महाबळेश्वर स्थानकात पुण्याला परतायला गाडीत बसलेलो. बाहेर धो धो पाऊस सुरू, पाखरंही आडोसा धरून बसलेली. खिडकीतून आत येणारे तुषार झेलत उगीचच बाहेर बघत बसलेलो. एवढ्या जीवघेण्या पावसात सायकल मारत चाललेला एक जण दिसला. विचारच करत होतो इतक्यात चेहरा दिसला. तसाच धडपडत बसमधून खाली उतरलो. धावतच जाऊन त्या सायकलवाल्या तरुणाला आडोशाला घेतले. विचारले, हे काय, या प्रलय पावसात कुठून आलात आणि कुठे निघालात? चिंब भिजलेला आणि काकडलेला तो तरुण म्हणाला, आप्पा, प्रतापगडावरून हडपांचा सांगावा आला, शिवकालीन पत्र सापडलंय, लगेच या, निघालो. बससाठी पैसे नव्हते, सायकल मिळाली, लगेच निघालो पुण्यावरून. मी त्या तरुणाला कडकडून मिठी मारली. कितीतरी वेळ डोळ्यातलं पाणीच थांबलेला. तो तरुण म्हणजे आपले बाबासाहेब पुरंदरे.
सरदार आम्हाला कुणाची गीती सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची गीती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची गीती गर्भात उमगली झुंजाराची रीत आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत तलवारीशी लगिन लागल जडली रीत लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती सुर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती कटुन मराव हेच अमाना ठाव जिंकावेवा कटुन मराव हेच अमाना ठाव लडून मराव मरून जगाव हेच अमाना ठाव देता पाई सारी इतरू माया ममता नाती देवदेशन धर्मा पायी प्राण घेतल हाती सुरामी सरदार आम्हाला काय कुणाची
मिळेल तिथून ऐतिहासिक दस्तावेज गोळा करून रात्र रात्र दप्तरे चाळून शिवचरित्राची सामग्री मिळवली ते प्रकाशित करण्यासाठी पैसे उभे केले. शिवचरित्रावर पहिले व्याख्यान झाले ते नागपूरला 25 डिसेंबर 1954 रोजी. शिवचरित्रावरच्या त्या भाषणाला 100 लोक उपस्थित होते. पुढे इतिहास कथन हा ध्यास घेऊन बाबासाहेब जगभर फिरले. वयाच्या 99व्या वर्षी देखील त्यांची शाहिरी त्याच जोमात सुरू होती. प्राचार्य शिवाजीराव भोसले म्हणतात, बाबासाहेब ही व्यक्ती आहे की संस्था आहे हेच उमगत नाही. व्यक्ती म्हणावी तर तिचे कार्य महाराष्ट्रभर पसरलेले आहे. संस्था म्हणावे तर तिच्या कोठेही शाखा नाहीत. एका खांबावरती उभी असलेली ही वर्तमानकालीन द्वारका आहे. बाबासाहेबांनी इतिहास नुसता अभ्यासला नाही तर तो घडवण्यात देखील सक्रिय सहभाग घेतला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पोर्तुगीजांच्या ताब्यातील भारताचा उर्वरित भाग परत मिळवण्यासाठी लढल्या गेलेल्या दादरा नगर हवेली मुक्तीसंग्रामात बाबासाहेब संगीतकार सुधीर फडके यांच्याबरोबर हिरिरीने सामील झाले होते. स्वतःच्या पुस्तकांच्या विक्रीतून आणि व्याख्यानांच्या बिरागेतून मिळालेले लाखो रुपये त्यांनी विविध संस्थांना दान केले. महाराष्ट्र भूषण या सन्मानाबरोबर मिळालेल्या 10 लाख रुपयातील फक्त 10 पैसे स्वतःजवळ ठेवून उरलेल्या पैशात आणखी 15 लाख रुपये घालून ती सर्व रक्कम त्यांनी कॅन्सर हॉस्पिटलला दान केली. त्यांच्या साहित्य संपदेमध्ये आग्रा, कलावंतिणीचा सज्जा, पुरंदरांची नौबत, पुरंदरांची दौलत, पुरंदरांचा सरकारवाडा, पुरंदरच्या बुरुजावरून, मुजऱ्यांचे मानकडी, शिलंगणाचं सोनं, फुलवंती हे कथासंग्रह, तर किल्ल्यांविषयी लिहिलेल्या गडसंचामध्ये राजगड, सिंहगड, प्रतापगड, पुरंदर आग्रा, पन्हाळगड आणि लाल महाल या 7 पुस्तकांचा समावेश आहे. यातील प्रत्येक स्थळाचा इतिहास, गडावर घडलेल्या गोष्टी आणि तेथील प्रेक्षणीय स्थळे यावर सविस्तरपणे लिहिले आहे. या व्यतिरिक्त त्यांनी शेलार खिंड ही एक सामान्य शिलेदाराचा पराक्रम सांगणारी कादंबरी देखील लिहिली. त्यावर पुढे सर्जा हा मराठी चित्रपट निघाला. ललितसुंदर भाषेत शिवचरित्राची मांडणी हे त्यांचं सर्वात परिचयाचं कार्य. इतिहास हा सनावळ्या आणि वंशवेलींच्या रुक्ष तक्त्यांमध्ये अडकू न ठेवता भूतकाळाकडे बघायची खिडकी म्हणून सादर केला त्यांनी. त्यांच्या अनेक मुलाखतींमधून त्यांनी इतिहासाबद्दल, भारतीय समाजात असलेल्या अनास्थेविषयी त्यांची खंत वेगवेगळ्या प्रसंगी बोलून दाखवली आणि स्वतःच्या साहित्यातून ही परिस्थिती बदलण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले. बखरीच्या स्वरूपात सापडलेल्या कागदपत्रांना, दस्तऐवजांना प्रमाण मानून पण अतिशय रसाळ, अबालवृद्धांना गुंतवून ठेवणाऱ्या, भारावून टाकणाऱ्या भाषेत त्यांनी शिवचरित्र लिहिलं आणि जनसामान्यांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतलं. लाखो घरांमध्ये ते भक्तिभावाने वाचलं गेलं. या पुस्तकाच्या 17 अधिक आवृत्ती निघाल्या. या पुस्तकाच्या एका आवृत्तीची प्रस्तावना मी श्रोत्यांकरिता सादर करत आहे. बाबासाहेबांचं मनोगत यातून निदान काही प्रमाणात आपल्यासमोर उलगडेल ही आशा. ते लिहितात, प्रत्यक्ष शिवकालात महाराष्ट्रात वावरत असलेल्या अनेक युरोपीय लोकांनी शिवाजी महाराजांच्या अलौकिक कर्तबगारीविषयी आपले अभिप्राय लिहून ठेवले आहेत. काहींनी तर त्यांची तुलना सीझर व अलेक्झांडर यांच्याशी केली आहे. कैलासवासी वी का राजवाड्यांच्या मते सीझर, अलेक्झांडर व नेपोलियन हेही शिवाजी महाराजांच्या तुलनेत लंगडे व अपुरे पडतात. पण नेपोलियनवर आतापर्यंत सुमारे 27,000 ग्रंथ लिहिले गेले आहेत. हे ग्रंथ सुमारे 450 विषयांवर लिहिले गेले आहेत. शिवाजी महाराजांवर अद्याप 27,000 पाने सुद्धा लिहिली गेलेली नाहीत. भारतात अन्य प्रांतात शिवाजी राजांविषयी प्रचंड अज्ञान आहे. खुद्द महाराष्ट्रात गावोगावी पडलेली ऐतिहासिक मुलाची दफ्तरे पाणी टाकवण्यासाठी, ताबूतला चिकटवण्यासाठी किंवा वाळवीच्या उदरनिर्वाहासाठी खर्ची पडत आहेत. ही अनास्था की अज्ञान, दोन्हीही. आमचे शिवप्रेम पालख्या मिरवण्यापुरतेच दिसून येते. शिवाजी छाप विड्या ओढणे एवढाच आमचा शिवाजी महाराजांशी निकटचा संबंध. वास्तविक शिवाजी महाराजांचे चरित्र म्हणजे स्वातंत्र्य निर्माणाची, रक्षणाची आणि घडणीची गाथा. अजूनही शिवचरित्राच्या अभ्यासाविषयी किंबहुना इतिहास या विषयाबद्दलच आमच्यामध्ये अत्यंत औदासीन्य आहे. ही आवड निर्माण झाली पाहिजे. हे शिवचरित्र लिहिण्यातील हेतू आणि इच्छा हीच आहे. विद्वत्ता गाजवण्यासाठी आणि शाली मशालीचा मान मिळवण्यासाठी ही अक्षरे मी लिहिलेली नाहीत. वाचकांनी न कंटाळता हे शिवचरित्र वाचावे, शिवचरित्र त्यांच्या मनापर्यंत पोहोचावे, इतिहासाची आवड निर्माण व्हावी एवढाच उद्देश माझ्या डोळ्यांपुढे आहे. शिवचरित्र विषयक ऐतिहासिक कागदपत्रांचे व अन्य साधनांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत, पण त्या भयंकर अवघड व रुक्ष्म वाङ्मयावर चढण्याचे साहस सहसा कोणी करीतच नाही. इतिहास असा ग्रंथ म्हणला की अनेकांच्या अंगावर काटा उभा राहतो, स्फूर्तीने नव्हे, भीतीने. म्हणून सत्याची सर्व बंधने सावधपणे पाळून त्याच्या कक्षेतूनच शक्य तेवढ्या ललित भाषेत मी हे साहित्य, ऐतिहासिक चरित्र सांगत आहे. मधून मधून जी भाषणे व संभाषणे निरनिराळ्या व्यक्तींच्या तोंडी घातलेली सापडतील ती अगदी मूळ अधिकृत कागदपत्रातून व साधनातून घेतली आहेत हे लक्षात येईलच. मी हे शिवचरित्र एका सूत्रांमुळे लिहिले आहे. शिवाजीराजे एक प्रेरक शक्ती हे ते सूत्र. त्यानुसार शिवजीवनाचा संपूर्ण चित्रपट मी रेखाटला आहे. यात चर्चा नाही, सरळ कथन आहे. हे करत असताना ऐतिहासिक सत्याचा विपर्यास किंवा अतिशयोक्ती न घडण्याची जास्तीत जास्त सावधानता मी ठेवली आहे. प्रत्येक प्रसंगांचे कथन साधार आहे. आधार अस्तर साधनांचे घेतले आहेत. या माझ्या चरित्रकथनात अभिमान जरूर आहे, पण अभिनिवेश व हट्टाग्रह यत्किंचितही नाही. माझी तशी मनोभूमिकाच नाही. शिवचरित्र मुळातच इतके नाट्यपूर्ण व ओजस्वी आहे की त्यात खोटा अभिनिवेश आणण्याची गरज नाही. शिवचरित्रच काय, पण आपला सर्व इतिहासच रम्य आहे. आपल्या पूर्वजांच्या विजयांचा आणि पराभवांचा, पुण्यांचा आणि पापांचा, सद्गुणांचा आणि दुर्गुणांचा, त्यांच्या भावनांचा, विकारांचा, ज्ञानाचा आणि अज्ञानाचा तो चित्रपटच आहे. ती एक वास्तवपूर्ण कादंबरीच आहे. त्यात वृक्षता खरोखरच नाही, तो रम्य आहे, स्फूर्तीप्रद आहे, बोधप्रद आहे. इतिहास हा गतकालाचा साक्षीदार आणि भाविकालाचा वाटाडे आहे. तो सारखा आपल्याबरोबर वाट चालतोच आहे. गतकालातील दुर्गुण, चुका, दुष्कृत्य आणि पराभव तो आपल्याला सांगतोय. वेळोवेळी तांबडे दिवे दाखवतोय आणि गतकालातील पराक्रमांचे आणि सत्कृत्यांचे पोवाडेही तो गातोय. जगातील इतर राष्ट्रात ह्या वाटाड्याचा फार मोठा मान राखला जातो. आम्हाला आत्ता आत्ता या वाटाड्यांची माहिती समजू लागली आहे. बाबासाहेबांची शिवचरित्रावरची दुसरी भव्य कलाकृती म्हणजे जाणता राजा. जाणता राजा या महानाट्याचे गेल्या कितीतरी वर्षात 1250 अधिक प्रयोग झाले आहेत. पहिला प्रयोग 14 एप्रिल 1984 रोजी झाला होता. या प्रयोगांच्या उत्पन्नातून बाबासाहेबांनी अनेक संस्थांना लाखो रुपयांची मदत केली आहे. हे नाटक हिंदी, इंग्रजीसह 5 अन्य भाषांत भाषांतरित केले गेले आहे. जाणता राजामध्ये 150 कलावंत काम करतात आणि शिवाय हत्ती, घोडे देखील असतात. प्रयोग करण्यासाठी मोठे मैदान लागते, मोठा रंगमंच लागतो आणि हा फिरता रंगमंच उभारण्यासाठी 10 दिवस आणि उतरवण्यासाठी 5 दिवस लागतात. याशिवाय त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्र प्रसारासाठी काही उपक्रम चालवले. महाराष्ट्रात, भारतात आणि परदेशातही त्यांच्या व्याख्यानातून आणि जाणता राजा या महानाट्यातून आजही छत्रपती शिवरायांचे चरित्र जिवंत होते. हे चरित्र व्यक्तिचरित्र निर्मितीचा अभ्यासक्रम आहे हे त्यांनी अनेक पैलू उलगडून दाखवत आपल्या व्याख्यानांमधून पटवून दिले. बाबासाहेबांना त्यांच्या आयुष्य कार्यात अनेक सन्मान मिळाले. राजमाता सुमित्राराजे भोसले, माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील, माजी उपपंतप्रधान यशवंतराव चव्हाण, माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, इतिहास संशोधक नर फाटक, कवी कुसुमाग्रज, सेतू माधवराव पगडी, आचार्य अत्रे, शिवाजीराव भोसले, नरहर कुरुंदकर, लता मंगेशकर, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, डॉक्टर विजय भटकर आदी नामवंतांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गौरव केला आहे. DY पाटील यांच्या अभिमत विद्यापीठाने त्यांच्या इतिहास संशोधनातील योगदानाबद्दल त्यांना DLIT ही पदवी 2013 साली अर्पण केली. बेलभंडारा या नावाने बाबासाहेब पुरंदरे यांचे सचित्र चरित्र डॉक्टर सागर देशपांडे यांनी लिहून प्रसिद्ध केले. बाबासाहेबांना 19 ऑगस्ट 2015 रोजी महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. गार्डियन गिरीप्रेमी जीवन गौरव पुरस्कार 2016 रोजी देण्यात आला. प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती पुरस्कार 2012 देण्यात आला. पद्मविभूषण 2019 त्यांना अर्पण करण्यात आला. मध्य प्रदेश शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेत 2008 त्यांना कालिदास सन्मानाने पुरस्कृत केले होते. अशा या थोर तपस्याची प्राणज्योत 15 नोव्हेंबर 2021 5 मालवली. त्यांचेच शब्द उसने घेत लिहायचं तर श्रींचे नामस्मरण करीत करीत त्यांनी मृत्यूचे बोट ठरले. आजवर जिंकलेले राज्य, किल्ले, हत्ती, घोडे, धनदौलत सोडून देऊन आजवर जोडलेल्या आप्त इष्ट मित्रांची मोहमाया सोडून, आजवर मिळवलेली सर्व यशकीर्ती तशीच टाकून देऊन आणि धारण केलेली छत्र चामरे, सिंहासन आणि बिरुदावली जशीच्या तशी सोडून देऊन कशाकडेही मागे न वळून पाहता मृत्यूचे बोट धरून ते संथपणे निघून गेले. काय लिहू, शब्दच संपले.
निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नरपती हयपती गजपती गणपती भूपती जळपती पुरंदराणि शक्ती पृष्ठभागी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत पुण्यवंत नीतिवंत जाणता राजा आचारशील विचारशील दानशील धर्मशील सर्वज्ञपणे सुशील सकळाठाई धीर उदार गंभीर शूर क्रियेसी तत्पर सावधपणे नृपवर तुच्छ केले देवधर्म गो ब्राह्मण करावया संरक्षण हृदयस्थ झाला नारायण प्रेरणा
गणगौत आपल्या पुस्तकात पुलंनी बाबासाहेबांचं फार सुंदर व्यक्तिचित्र उभं केलं आहे. आपल्या रसिक श्रोत्यांसाठी त्यातला काही भाग मी आज सादर करणार आहे. पुलं लिहितात, जगण्यासाठी फार महत्वाची गोष्ट मिळावी लागते, ती म्हणजे जगण्याचं प्रयोजन. पुरंदरांना हे प्रयोजन वयाच्या 16-17 वर्षीच गवसलं. शिवचरित्र लिहिणे हे प्रयोजन सापडल्यावर पुढल्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका ड्रॉइंग मास्टरच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायाने झपाटले. त्या झपाटल्या अवस्थेतच त्यांच्या जीवनाचा प्रवास चालू आहे, यापुढेही चालणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे, भक्त आहे, पण त्याच्या भक्तिमार्गावर ज्ञानप्रदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधान करायचे नाही अशी प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. उगीच शिवाजी म्हटल्यावर हाताचे आणि जिभेचे पट्टे फिरवणे नाही. त्यांच्या अंतःकरणातला कवी मोहोरबंद गोंडेदार भाषा लिहितो, पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही. वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही. हा इतिहासकार भूता इतकाच वर्तमानाशी जुळलेला आहे. गोवा मुक्तीच्या संग्रामात शिलेदार म्हणून नगर हवेलीला झुंजायला गेला आहे. एका लहानच्या चकमकीत हाती हत्यार घेऊन लढायला धावला आहे. तिथलीच एक कथा सांगताना त्यांच्यातला इतिहासकार जिवंत कसा होता ते मला आढळले. या झुंजीत त्यांच्यातल्या एका बहादराने पोर्तुगीजांचे निशाण खेचून काढून तिरंगा फडकवला. द्वेषाच्या भरात त्याने शत्रूचा तो ध्वज फाडायला सुरुवात केली. बाबा म्हणाला, फाडू नका, एक ऐतिहासिक पुरावा तुम्ही नष्ट करत आहात. पुरंदरे इतिहासात सहजतेने डुबकी घेतात. माशाला पोह्याची आईट मिरवावी लागत नाही, तशी पुरंदऱ्यांना शिवभक्तीचा दर्शनी टिळा लावायची आवश्यकता भासत नाही. आणि म्हणून जाणत्या इतिहासकारांनी घालून दिलेले दंडक सांभाळून शिवचरित्र आणि त्या अनुषंगाने इतर इतिहासविषयक लिखाण सामान्यांपर्यंत अत्यंत सचित्र भाषेत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले आहे. इतिहास संशोधन हे शास्त्र आहे याची त्यांना पक्की जाणीव आहे. आणि म्हणूनच हा तरुण मोकळ्या मनाने सांगतो की माझ्या रचनेतल्या चुका दाखवा, पुढल्या आवृत्तीत दुरुस्त करीन. इतिहास ही माझी एकट्याची मिरास नाही, ते साऱ्यांचं धन आहे. त्यात कुठं हीण आलं तर ते पाखडून फेकून द्यायला हवं. इथं वैयक्तिक अहंकार गुंतवण्याचं कारण नाही. त्यांच्या शिवचरित्राच्या खास आवृत्तीच्या प्रकाशनाच्या दिवशी ते म्हणाले होते, शिवाजीला मी माणूस मानतो, अवतार नव्हे. आजवर ठपका द्यावा असा या माणसाविरुद्ध सबळ पुरावा आढळला नाही. आढळला तर न लपवता तो शिवचरित्रात घालेन. आणि म्हणूनच पुरंदरे ऐतिहासिक घटनांविषयी बोलताना कोणत्याही नाटकी अभिनिवेशाने बोलत नाहीत. पुरंदऱ्यांची तपशिलांवरची पकड भलतीच कडक आहे. स्मरणशक्ती विलक्षण. त्यांच्याशी बोलताना म्हणजे ते बोलत असून आपण ऐकत असताना इतिहास हा वर्तमानापासून तुटला आहे असे वाटतच नाही. अतिशय रंगदार भाषेत बोलत असताना देखील इतिहासकार म्हणून ते एक प्रसन्न आरिप्तपणा सांभाळू शकतात. म्हणूनच गडकोटांविषयी पुरंदरे बोलायला लागले की शिवाजी महाराजांच्या जीवनाचे मूळसूत्र जो विवेक तो न गमावता ते रंगून बोलतात, म्हणून मला त्यांचे कौतुक अधिक वाटते. स्वतःच्या डोळ्यात आधीच लोटीभर पाणी आणून ऐतिहासिक कथा सांगण्याचा देखावा त्यांनी कधी केला नाही, ते करणारही नाहीत. कारण त्यांनी इतिहासाकडे हर हर गेले ते दिवस असले उसासे ताकत पाहिले नाही. पुरंदरे चांगले डोळे उघडे ठेवून पाहतात, कान उघडे ठेवून ऐकतात. त्यांचे वाचन केवळ ऐतिहासिक कागदपत्रांपुरते मर्यादित नाही. ललित वाङ्मयाचा त्यांचा घरोबा तुटलेला नाही. कथा वाङ्मयाला काऊचिऊच्या गोष्टी मानणारा बोरसटलेपणा त्यांना आला नाही. हिंदी सिनेमाला ते जाऊ शकतात, घरातल्या रेडिओवर सिलोन ऐकू शकतात, शास्त्रीय संगीताच्या मैफिलींना जातात, क्रिकेटच्या टोस्ट टेस्ट मॅचेसचा स्कोअर त्यांना ठाऊक असतो. इतिहासावर निष्ठा ठेवणाऱ्या या तरुणाला मानवी जीवनात हरघडी घडणाऱ्या इतर अनेक चमत्कारांची ओढ आहे. ती ओढ व काव्यशास्त्र विनोदाची आवड त्यांच्या अभ्यासाआड येत नाही. आजही गडकोट हे त्यांचे सगळे सोयरे आहेत. बारा मावळ्यातल्या वृक्षवल्लींची त्यांची मैत्री आहे. सह्याद्रीच्या जंगलातून हिंडताना कोणत्या मोसमात कोणत्या पाखरांची उडती बिराडे कुठे विसावतात यांचा तपशील त्यांना ठाऊक आहे. दफ्तरे धुंदाळताना जुने कागदपत्र तपासताना त्यांची नजर मराठदेशीच्या अंजन कांचन करवंदीवरून रसिकतेने फिरली आहे. कसलीशी रानफुले दाखवायला मला एकदा ते कात्रच्या घाटात घेऊन गेले होते. शिवाजी महाराजांची पावले जिथे जिथे उमटली तिथे तिथे पुरंदरे प्रत्यक्ष जाऊन आले आहेत. धुळीचा बुक्का कपाळी लावायला नव्हे तर एखाद्या खेड्यातल्या खानदानी वाड्यात माळ्यावर पडलेले बाळ मिळते की काय ते पाहायला. आग्र्याहून सुटल्यावर महाराज ज्या वाटेने पुण्याला आले त्यातली निम्मी अधिक वाट त्यांनी पायी तुडवली आहे. शिवचरित्रावर काही नवा प्रकाश पडेल असे वाटणारे एखादे चिटोरे सापडण्याची आशा वाटली तर जीवाचा आकांत करून त्या जागी गेले आहेत. पुष्कळदा वाटते की त्यांनी शिवचरित्र कसे लिहिले याचा इतिहास एकदा लिहावा. किती निराशा, कसले कसले अपमान, केवढी ओढ असतं. असल्या माणसांच्या व्यथा खोल असतात. म्हणूनच ही माणसे उगीच गहिवर काढत नाही. जीवाला झोंबून जाणारी घटना हा माझा मित्र अतिशय परिणामकारक शब्दात सांगतो, पण कलावंताचा विलक्षण अलिप्तपणा राखून. ताप आपल्याला चढतो, थर्मामीटर नुसता तो दाखवून स्तब्ध होतो. वर्तमानातून इतिहासात पुरंदरे अगदी सहजतेने डुबकी घेतात. एकदा त्यांनी महाराष्ट्रातले काही किल्ले मला दाखवायला न्यायचा मनसुबा रचला होता. तुमच्याबरोबर मी फक्त भुईकोट किल्ला पाहायला तयार आहे असा मी पुरंदऱ्यांशी तह करून वसईचा किल्ला पाहायला गेलो. गेलो नसतो तर मात्र आयुष्यातल्या एका महान आनंदाला मुकलो असतो. पुरंदऱ्यांनी त्या किल्ल्यातल्या दगडा दगडाला जिवंत केले. चिमाजी अप्पांनी अभय देऊन मचवे भरून पाठवलेली ती पोर्तुगीजांची कुटुंबे मला वसईच्या बंदरात दिसायला लागली. हा माणूस किती सहजपणे आणि शांतपणाने माणसाच्या अंगावर रोमांच उभे करतो. कुठेही राणा भीमदेवी थाट नाही, अश्रुपात नाही, मुठी आवळणे नाही. त्या पूर्व दिव्यावर पडलेल्या कालवस्त्राला अलगद दूर करून पुरंदरे इतिहासाचे दर्शन घडवतात. त्यांना वक्तृत्वाची देणगी आहे, शब्दकळा तर अतिशय साजरी आहे, सूक्ष्म विनोदबुद्धी आहे. पण ही सारी लक्षणे मिरवीत येत नाहीत. भाषेच्या अंगातून अलगद ओसंडत असतात. त्यांचे मराठी सकस आहे, सतेज आहे, निकोप आहे. कुठलीही ऐतिहासिक घटना पचवून ते लिहितात किंवा बोलतात. मला अमुक एक ऐतिहासिक कथा ठाऊक नाही किंवा निश्चित पुरावा नाही म्हणून मी मत देत नाही हे सांगायची त्यांना भीती वाटत नाही. रसिकत्वात संयम न सोडता आणि शास्त्रोक्त लिहिण्या बोलण्यात वृक्षपणा न आणू देता चाललेले त्यांचे व्याख्यान ऐकणे हा एक सुंदर अनुभव आहे. शिवचरित्रावर पुरंदरांनी गेल्या 14-15 वर्षात 1500 व्याख्याने दिली. एखाद्याचा विश्वास बसणार नाही, पण वऱ्हाडात खेड्यापाड्यातले लोक बैलगाड्या जोडून व्याख्यानासाठी येत. नागपुरात तर एकदा त्यांना एका दिवसाला 9 व्याख्याने द्यावी लागली होती. तोंडात पाणी घेवत नव्हते असा घसा फुलला होता. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन येणारा कुणीही या माणसाला पळवून नेऊ शकतो. कारभारी रणजीरा येते, पुष्कळदा जनताही क्रूरपणे वागते, पण शिवचरित्राविषयी कुणीही कणभर उत्कंठा दाखवली तर हा माणूस मणभर बोलायला तयार होतो. त्याला त्यांचाही नाईलाज आहे. सदैव वटवट करण्याची कटकट भाळीस लिहिलेली आहे. सारा देह ज्यावेळी एखाद्या ध्येयाचे साधन होतो त्यावेळी माणूस स्वतःचा स्वामी थोडाच राहतो. पार्ल्याला आमच्याच अनामिका या संस्थेतर्फे बाबासाहेबांची व्याख्याने ठरवली. मीच अध्यक्ष. डोंबराच्या खेळात ढोलक्याला जे स्थान तेच माझ्या अध्यक्षपदाला होते. 3 व्याख्याने केली. 3 रात्री श्रोते शिवचरित्रात नुसते न्हावून निघत होते आणि व्याख्यानाला मुहूर्तही उत्तम लाभला होता. गोवा स्वतंत्र झाला तो दिवस बाबासाहेबांनी शिवाजी महाराजांची अपुरी राहिलेली इच्छा आज पूर्ण झाली म्हणून व्याख्यानाला सुरुवात केली. उपनगरातली माणसे अंधेरी, मालाड किंवा खार सांताक्रूझहून आलेली. 11 वाजले की शेवटची गाडी चुकेल ह्या फिकिरीत. व्याख्यान 9 सुरू होऊन 11 संपत असे. 3 रात्री पुरंदरे जेमतेम अफजलखानाच्या वधापर्यंत येऊन पोहोचले आणि रात्रीचे 11 वाजले. श्रोते म्हणाले, पहिली गाडी 3:30 आहे, 11:15 गेली तर जाऊ द्या, पण थांबू नका. माणसे देहभाव विसरून शिवरायाचे चरित्र ऐकत होती, नव्हे त्या काळात राहायला गेली होती. सह्याद्रीचा 1-1 कडा आणि 1-1 शिखर हे त्यांचे चरित्रनायक आहेत. 1-1 किल्ला तर महाकाव्याचा 1-1 सर्ग व्हावा अशा चारित्र्याचा आहे. त्यातल्या त्यात पुरंदरांची काही किल्ल्यांवर खास माया. गड पुरंदर हा तर फारच लाडका. अल्लड सोनुरी पल्लाड जेजुरी मधुन वाहते करहा, शिवशाहीचा पुरंदर जणू मोती याचा तुरा. हे कवन कुण्या जुन्या शाहिराचे नसून बाबा पुरंदरांचेच आहे. हा वखरकार आहे. इतिहासकार आणि बखरकार यांच्यात वेदांती आणि कीर्तनकारा इतकाच फरक असला तरी शेवटी कीर्तनकारच तो वेदांत लोकांपुढे संतांच्या सोप्या उत्तरांनी मांडत असतो. वेदांती अभ्यासात रंगतात, कीर्तनकार निरूपणात. बाबांची भूमिका निरूपणकाराची आहे, पण कथांना भाकड कथांची जोड देणाऱ्या कथेकरी बुवाची नाही. शिवरायाविषयीच्या भावना त्यांनी शास्त्रकाट्याच्या कसोटीवर घासून अधिक तेजस्वी केल्या आहेत. वडील इतिहासकारांना पुसैतू मार्ग काढले आहेत आणि त्यांच्या ऋणाची जाण ते ऋण अन्ना इतकेच मोलाचे आहे अशा शब्दात दिली आहे. बाबा माझ्यापेक्षा वयाने लहान आहे. त्याची बायको निर्मला मला आणि माझ्या पत्नीला म्हणते, यांना धाकात ठेवा म्हणजे हे आणखी खूप लिहितील, संशोधनात आणखी गढून जातील. रात्रंदिवस शिवचरित्राच्या कार्यात नवऱ्याने गढून जावे ही तळमळ बाळगणारी ही गौरी वेडीच आहे. म्हणून तर 2.5 कुडाच्या संसारात सदैव तुटीचे अंदाजपत्रक सांभाळताना तिने घरातला आनंद नंदादीपासारखा टेवट ठेवला. पुरंदरे, पेशव्यातल्या एखाद्या पाणकाच्या मुलाच्या मुंजीची तिथी सांगू शकतात आणि बायकोच्या वाढदिवसाची तारीख विसरतात, तरीही निर्मलाबाई चिडल्या नाहीत म्हणजे फारच ऐतिहासिक जुनाट वळणाच्या. सारे घर इतिहासात रंगले आहे. विद्याधर पंडिताघरचा पोपट म्हणे गिरवाण भाषेत शक्ल पचमुच रिच करायचा. बाबाची थोरली मुलगी माधुरी आजोबांचा चित्रकलेचा गुण घेऊन आली आहे. ती रांगोळीत देखील चित्र काढते अश्वारूढ शिवाजी महाराजांचे. सुमारे 2 आणि 6 उंचीचे बाबांचे फरजंद दिवाळीत किल्ले बांधताना माची, बुरुज, बालेकिल्ला यांच्या जागाही ठरवतात. भिंतीला ढाल तरवार लटकलेली आहे. बाबांच्या वडिलांनी केवळ ओंकारात काढलेले श्री गजाननाचे चित्र आहे. चित्रकार पित्याकडून पुरंदरांना मिळालेली ही फार मोलाची इस्टेट आहे. इतिहास आणि त्याच्याशी संलग्न स्थावर जंगम आणि सजीव गोष्टींचे बाबांचे वेळ कधीकधी मजेदारही वाटते. उदाहरणार्थ संस्थानिक आणि राजघराण्यातली मंडळी हा बाबासाहेबांचा वीक पॉइंट आहे. कुठल्याही उदार आश्रयाच्या अपेक्षेने नव्हे, तो त्यांना मिळालाही नाही, त्यांनी मागितलाही नाही, पण त्या लोकांकडून ते अजूनही झुकता नमस्कार करताना पाहिले की मला हसू येते. मी त्यांना छेडूनही पाहतो, मग माझ्या लक्षात आले की ही मंडळी त्यांना खिडक्यांसारखी वाटतात. या खिडक्यातून ते या मंडळींच्या भीमपराक्रमी पूर्वजांना पाहू शकतात. मोडक्या खिडकीपुढे घडलेला नमस्कार खिडकी पार दिसणाऱ्या पर्वतीच्या कळसाला असतो. हे दिसणे भाग्याचे. पुरंदरांना हे भाग्य लाभले आहे आणि पुरंदरांचा स्नेह मिळण्याचे भाग्य मला लाभले आहे. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे व्यावसायिक प्रायोजक होते सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस, आयका टेक्नॉलॉजीज आणि सिद्धी कन्व्हेन्सिक.
कोणीतरी अशी पटापट गम्मत आम्हा सांगेल का, या टाकी खाली तडलय का, या बरणी मागे हलतय काय.
मंडळी, आपल्या घरात अनेक जीव जंतू आणि कीटक वावरत असतात. घरातल्या बॅकयार्डमधल्या पाण्याच्या टाकीखालचे स्पायडर्स असोत, टर्माइट असोत, किंवा स्वयंपाकघरातल्या लोणच्याच्या बरणीमागचे कॉकरोचेस, यांचा नायनाट करण्यासाठी अगदी भरवशाचा उपाय म्हणजे सेंट्रल कोस्ट पेस्ट कंट्रोल सर्व्हिसेस. जनरल पेस्ट कंट्रोल, प्री परचेस पेस्ट अँड बिल्डिंग इन्स्पेक्शन, टर्माइट इन्स्पेक्शन, ट्रीटमेंट्स अँड केमिकल टॉपअप, डोमेस्टिक अँड कमर्शियल ट्रीटमेंट करता आजच संपर्क करा सर्जेराव पाटील आणि त्यांच्या टीमला. फोन नंबर आहे 0430-583-588, 0430-583-588. आणि आता सांगा कुठे आहेत ते उपद्रवी कीटक.
सांगा मंडळी, सांगा सांगा.
या पोल्युशन वर सोल्युशन पाहिजे रे.
ग्रीन ऑस्ट्रेलियासाठी आपली जबाबदारी उचलायची आहे का? अगं मग घरातच इलेक्ट्रिसिटी जनरेट करून वापर आणि एक्सेस ग्रीडला विकून टाक.
पण कसं?
आयका टेक्नॉलॉजीच्या मदतीनं फक्त $2800 मध्ये 6.6 kW सोलर सिस्टम बसवून
मग इलेक्ट्रिसिटी बिल्स
80% पर्यंत सेव्हिंग आणि सिस्टीम वर सबसिडी देखील.
तुमच्यासारखं माझ्या घराला होईल सूट.
अगं कस्टमाइज सोलर सिस्टीम हीच तर आयका टेक्नॉलॉजीची खासियत आहे ना.
आहेत तरी कोण हे आयका टेक्नॉलॉजी?
प्लीज माणसं संदीप चिखले आणि कुणाल भागवत नंबर पण घे 0409707707. ईमेल info@ayk.com.au.
आपल्या सर्व प्रॉपर्टी सेल अँड परचेस, बिझनेस सेल अँड परचेस, कमर्शियल लीज आणि अशा सर्व कन्व्हेयन्सिंग संदर्भातील योग्य सल्ला व मार्गदर्शन हवे असल्यास संपर्क करा सिद्धिक कन्व्हेयन्सिंगच्या सौ शिवानी लाड यांना. त्यांचा मोबाईल नंबर आहे 0406-333-121.
सर्व प्रायोजकांचे मनपूर्वक आभार. आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? आपल्या प्रतिक्रिया ऐकायला आम्हाला नक्की आवडेल. आता आपला निरोप घ्यायची वेळ आली आहे, पण त्यापूर्वी रविवारच्या कार्यक्रमाची आपल्याला आठवण करून देते. कार्यक्रम प्रसारित होईल रविवार दिनांक 5 डिसेंबर 2021 रोजी सकाळी ठीक 11 वाजता. आता आपला निरोप घेते, पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. धन्यवाद आणि शुभरात्री.
पाऊल पडते पुढे, मराठी पाऊल पडते पुढे, स्वराज तोरण. शुभ